नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
ताई, गेलेल्या बैठकीमध्ये बालवाणीची माहिती सांगितलात. आज आमच्या सर्व मुलींना बालवाणीची प्रक्रिया माहिती करून घ्यायची आहे.
हो ताई. हो नक्कीच, कोण सांगेल गेल्या बैठकीत काय काय माहिती सांगितली?
ताई, किशोरी गटाचे अध्यक्ष या नात्याने मी सांगते. गेलेल्या बैठकीत तुम्ही सांगितलेल्या बालवाणीवरती फोन करून आपण प्रश्न विचारू शकतो, बालवाणीवरती आपले मत मांडू शकतो आणि बालवाणी टोल फ्री सेवा आहे. छोट्या फोन वरून सुद्धा बालवाणी सेवेचा लाभ घेऊ शकतो, प्रश्नमंजुषा सोडवू शकतो, विविध प्रकारचे व संदेश ऐकू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आज तुम्ही आम्हाला बालवाणीची प्रक्रिया सांगणार आहात.
बरोबर म्हणलीस. चला मग आता बालवाणीची प्रक्रियेला सुरुवात करूया.
हो.
बालवाणीचा मोबाईल नंबर आहे 92 66 65 78 88.
92 66 65 78 88.
हो, या नंबरवर फोन केल्यानंतर एक रिंग नंतर फोन कट होतो.
का?
कारण बालवाणी ही मोफत फोन सेवा केंद्र आहे. इथे फोन करण्यासाठी मोबाईल मध्ये बॅलन्स असायची गरज नाही. म्हणून 92 66 65 78 88 या नंबरवरून फोन केल्यावर फोन कट होतो आणि नंतर 91 11 61 38 20 99 या नंबरवरून आपल्याला परत फोन येतो.
दुसऱ्या नंबरवरून फोन येतो?
हो, दुसऱ्या नंबरवरून फोन आल्यानंतर फोन कट करायचा नाही. त्यासाठी दोन्ही नंबर फोन मध्ये सेव्ह करून ठेवायचे. 91 11 61 38 20 99 या नंबरवरून फोन येतो.
एकदा दोन्ही नंबर सेव्ह करून ठेवली की मग फोन कट होणारच नाही.
हा, बरोबर म्हणलीस. त्यानंतर फोन आला की तिकडून संदेश असेल आपली व्यक्तिगत माहिती देण्यासाठी. आपण कोण आहोत, स्त्री व्यक्ती बोलत असाल तर एक नंबर दाबा आणि पुरुष व्यक्ती बोलत असाल तर दोन नंबर दाबा. आणि जोपर्यंत तुम्ही निवडणार नाही तोपर्यंत परत परत हे स्त्री की पुरुष ऐकण्यात येईल.
ठीक आहे ताई, मी आता मी मुलगी आहे पण एक नंबर निवडला, आता पुढे?
यानंतर तुम्हाला जिल्ह्याचे पर्याय दिले जातील.
पर्याय? कोणते पर्याय?
सांगते. तुम्ही लातूर जिल्ह्यामधून बोलत असाल तर नंबर 1 दाबा. उस्मानाबाद जिल्ह्यामधून बोलत असाल तर नंबर 2 दाबा. वर्धा जिल्ह्यातून बोलत असाल तर नंबर 3 दाबा. अहमदनगर जिल्ह्यातून बोलत असाल तर नंबर 4 दाबा. नंदुरबार जिल्ह्यातून बोलत असाल तर नंबर 5 दाबा. इतर जिल्ह्यामधून बोलत असाल तर नंबर 6 दाबा. असे पर्याय तुम्हाला दिले जातील.
आणि आम्ही पर्याय नाही निवडला तर?
जोपर्यंत तुम्ही पर्याय निवडणार नाही तोपर्यंत फोन पुढे जाणार नाही.
ठीक आहे ताई, आपण जिल्हा निवडला त्यानंतर काय करायचे?
जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला दोन पर्याय विचारले जातील.
कोणती पर्याय?
पहिला पर्याय प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी आणि दुसरा पर्याय संदेश ऐकून प्रश्न विचारण्यासाठी.
म्हणजे?
हो सांगते. सर्वप्रथम प्रश्नमंजुषा प्रश्न सोडवायचे असतील तर एक नंबर दाबा. त्यानंतर तुमच्या समोर प्रश्न येतील. प्रश्नाचे उत्तर आपल्याला हो किंवा नाही मध्ये द्यायचं आहे.
ते कसं?
तुम्ही जे प्रश्न ऐकलात त्याचे उत्तर तुमच्या मते हो असेल तर नंबर 1 दाबा आणि नाही असेल तर नंबर 2 दाबा.
जर आम्ही नंबर नाही दाबला किंवा 3 4 5 असे नंबर दाबले तर?
पहिली गोष्ट, जोपर्यंत तुम्ही पर्याय निवडत नाही तोपर्यंत पुढचा प्रश्न येणार नाही आणि उत्तर तुम्हाला नंबर 1 किंवा 2 दाबूनच द्यावे लागेल. जर तुम्ही 3 4 5 असे नंबर दाबलात तर तुम्हाला सांगण्यात येतील तुम्ही सांगितलेले उत्तर अमान्य आहे, कृपया परत प्रयत्न करा.
खूप छान, म्हणजे उत्तर द्यावेच लागेल आपल्याला.
हो, आणि उत्तर चुकीचं दिलं तरी काही अडचण नाही.
आता दुसरा पर्याय काय?
हो, दुसरा पर्याय संदेश ऐकण्यासाठी. आपण नंबर 2 दाबून संदेश ऐकण्याचा पर्याय निवडला तर आपल्याला विविध प्रकारचे संदेश ऐकण्यात येईल. जसे मासिक पाळी, संरक्षण, शिक्षण, बालमजुरी, बालविवाह, संरक्षण कायदा, आपत्कालीन सहाय्य, टॉल फ्री नंबर इत्यादी.
हो.
संदेश ऐकताना जर तुम्हाला चालू संदेश नको असेल तर दुसरा संदेश ऐकायचा असेल तर तुम्ही एक नंबर दाबू पुढच्या संदेशवर जाऊ शकतात. तोही नको असेल तर पुन्हा एक नंबर दाबा. असे करत राहा आणि मागचा संदेश ऐकायचा असेल तर 4 नंबर दाबा, म्हणजेच पाठीमागचा संदेश ऐकण्यात येईल.
म्हणजे पुढे जाण्यासाठी 1 नंबर आणि पाठीमागे येण्यासाठी 4 नंबर.
अगदी बरोबर, त्यानंतर सुरू असलेल्या संदेश वरती तुम्हाला काही प्रश्न पडेल तर नंबर 3 दाबायचे.
नंबर 3?
हो, 3 नंबर दाबला की एक सायलेंट बीप चा आवाज येईल. असा आवाज आला की आपला प्रश्न मांडायचा, आणि जर कोणते मत मांडायचे असतील तर मांडायचे, आणि नंतर एक दाबायचा म्हणजेच आपले प्रश्न किंवा मत रेकॉर्ड होईल.
3 नंबर दाबून सायलेंट बीप याच्या आवाजानंतर प्रश्न किंवा मत मांडायचे, आणि 1 नंबर दाबून आपले मत किंवा प्रश्न रेकॉर्ड करायचे.
हो,
प्रश्नांचे उत्तर लगेच मिळतील का?
नाही, प्रश्नाचे उत्तर 2 दिवसात मिळेल.
का एवढा उशीर?
कारण बालवाणी टीमला प्रश्नावरती काम करावे लागते. आपल्याला उत्तर बरोबर मिळावे यासाठी थोडासा वेळ लागतो.
ठीक आहे.
आणि जर पहिला फोन आपण उचलू शकलो नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला परत परत 3 वेळेस फोन येतात, तेव्हा आपण फोन उचलून उत्तर ऐकायचे. आणि शेवटचं म्हणजे 2 दिवसानंतर 91 11 69 39 39 या नंबर वरून उत्तरासाठी फोन येईल. त्यामध्ये असा संदेश असेल, तुम्ही बालवाणी वरती एक प्रश्न विचारला होता आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तुम्हाला ऐकण्यात येईल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणून उत्तर सांगण्यात येईल.
म्हणजे जर प्रश्न विचारल्यानंतर कोणी प्रश्न जरी विसरला तरी उत्तर येताना प्रश्न सांगण्यात येईल.
हो, आपण नंबर 1 3 4 या बटणाचा उपयोग बघितला. आता शेवटचा नंबर
5 नंबर?
हो, 5 नंबरचा उपयोग 2 कामासाठी केला जातो.
कोणते?
पहिला आवडता संदेश परत ऐकण्यासाठी त्याची प्रक्रिया अशी की आवडता संदेश सुरू असताना 5 नंबर दाबायचा, तेव्हा तुमच्या फोनवरती ग्रामवाणीच्या नावाने एक SMS येईल. त्यामध्ये एक OTP असेल. नंतर कधी तुम्ही बालवाणीवरती फोन करून 6 नंबर दाबा, त्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल. OTP मधील नंबर दाबायचा आणि शेवटी स्टार दाबायचे, म्हणजे तुम्ही निवडलेला संदेश पुन्हा तोच तुम्हाला ऐकण्यात येईल.
म्हणजे बालवाणी मध्ये आपल्याला आवडते संदेश आपण कधीही ऐकू शकतो.
हो, दुसरा आहे संदेश आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी. तुम्हाला जो संदेश आवडला असेल आणि तो तुमच्या मित्रांना पाठवायचा असेल तेव्हा 5 नंबर दाबा. त्यानंतर तुम्हाला 1 नंबर दाबायचा आहे. त्यानंतर ज्यांना पाठवायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर दाबायचा. त्यानंतर बीपचा आवाज येईल. बीपच्या आवाजानंतर बालवाणी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा, तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल तुमचा आवडता संदेश आम्ही लवकरच पाठवणार आणि 5 मिनिटांमध्ये ज्याचा मोबाईल नंबर तुम्ही दिला आहात त्यांच्या फोनवर बालवाणीकडून फोन जाईल आणि त्यांना सांगण्यात येईल तुमच्या मित्राने तुमच्यासाठी संदेश निवडून पाठवला आहे आणि संदेश ऐकवला जाईल.
ताई, हे तर खूप छान आहे. आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना यांना सुद्धा संदेश ऐकू शकतो.
हो
ताई, आता आपण प्रक्रिया करू ता मी फोन करते.
हो, थोडा सुरुवातीस सराव करावा लागेल. प्रयत्न करा आणि त्यात काही अडचण आली तर संपर्क करू शकता BP सूर्यवंशी, अध्यक्ष, कला पंढरी संस्था, लातूर. मोबाईल नंबर 95 18 55 99 67 व समन्वयक अक्षता सूर्यवंशी. मोबाईल नंबर 90 67 61 71 41.